इस्कॉन विभूति संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद की जायोम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तरशते द्वैन्द्रेश भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की श्री श्री राधा कृष्ण गोप गोपिका श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की गंगा मैया जमुना मैया की तुलसी देवी भक्ति देवी की कलयुग पावन हरिनाम संकीर्तन की समवेत गौर भक्त वृंद की निताय गौर प्रेमानंदे ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटीज ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटीज ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटीज All glories to Sri Guru and Sri Gauranga. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाखया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलम् श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथामृतं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वांछाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा श्रीपाद रामानुजाचार्य यांच्या जीवनावर आपण चर्चा करत आहोत. आस्तिक्यवादाची उत्क्रांती या शंकलेखाली आपण श्री संप्रदाय याच्यामधील प्रमुख आचार्य श्रीपाद रामानुजाचार्य यांच्या जीवनाविषयी पाहताना आपण पाहिलं की ते परत कांचीपुरमला आले आणि पुन्हा यादव प्रकाश आपल्या गुरूंच्या शाळेमध्ये पुन्हा ते जाऊ लागले. परंतु नेहमी वारंवार यादव प्रकाश आणि रामानुजाचार्य यांच्यामध्ये वाद चालायचा. कारण यादव प्रकाश हे मुळात मायावादी, भगवंतांना निराकार किंवा आपण सर्वजण भगवंत आहोत या प्रकारची धारणा असणारे यादव प्रकाश. रावणाचार्य एक वैष्णव, भगवंत एक स्वामी आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत. तर या प्रकारच्या या दोघांच्या वेगवेगळ्या मतांमध्ये नेहमी वाद व्हायचा. रामानुजाचार्यांना ते पटत नव्हतं, कारण एका वैष्णवाला कधीच मायावाद पटत नाही. मायावाद्यांच्या संघामध्ये वैष्णव नेहमीच अस्थिर राहतो, त्याला कधीच भगवंतांचा झालेला असा अपमान सहन होत नाही. आणि असं त्यांच्या दोघांमध्ये असे वादविवाद वाढत चालले. आणि हळूहळू असं दिसून आलं की रामानुजाचार्य प्रत्येक वेळेला भारी ठरत आहेत. आणि मग एक घटना अशी घडली ज्यामध्ये यादव प्रकाश यांचा पूर्णपणे जो काही त्यांचं मत होतं किंवा त्यांची ख्याती होती, सर्व काही संपुष्टात आली. राजकन्याला भूत लागलं आणि राजा अत्यंत चिंतित होता की आता हे कसं भूत जाईल. आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये ज्या वेळेला यादव प्रकाश हे स्वतः तांत्रिक होते आणि असं भूत प्रेत पिशाच या सगळ्या विद्यार्थ्यांना माहित होत्या, म्हणून त्यांना बोलवण्यात आलं. पण जे भूत लागलं होतं ते ब्रह्मराक्षस होता आणि तो काय राजकन्याला सोडायला तयार नाही. आणि ते भूत म्हणाला यादव प्रकाशांना की या ठिकाणी तुझी शक्ती काही चालणार नाही, तू किती प्रयत्न कर तू नेहमी निष्फळ ठरणार, माझी शक्ती नेहमीच भारी असेल. आणि यादव प्रकाशाने नाना प्रकार केले पण भूत काही निघालं नाही. शेवटी जेव्हा हताश होऊन यादव प्रकाश पण बसले, सर्वजण काहीच करू शकले नाही, तेव्हा ते भूत त्या भूताला दया आली. आणि मग ते भूत बोललं, हे यादव प्रकाश, मी जर इथून जायचं असेल, ही सुंदर या राजकन्याचं सुंदर शरीर मला जर तुम्ही सोडवायचं असं म्हणताय, ही जर इच्छा तुमची पूर्ण व्हायची असेल तर तुमच्या शिष्याला घेऊन या, रामानुजाचार्याला. त्याच्याकडे तेवढी शक्ती आहे, त्याद्वारे तो जरी त्याने येऊन या ठिकाणी स्पर्श जरी केला राजकन्येला, मी इथून निघून जाईल. आणि मग हे ऐकल्यावर त्यांना तर हे सर्व काही नकोच होत, पण नाईलाज झाला. राजा समोर, सगळ्या दरबारासमोर हे सर्व हे भूत बोलत होत. मग रामानुजाचार्यांना बोलवण्यात आलं, रामानुजाचार्य आले, अत्यंत नम्रपणे त्यांनी गुरुंना प्रणाम केला, म्हणाले ठीक आहे, तुमची आज्ञा असेल तर मी तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे. त्या भूताने सांगितल्याप्रमाणे की त्या राजकन्याच्या मस्तकावर तुम्ही चरण ठेवा, तुमचे पाय ठेवा. आणि मग रामानुजाचार्याने बघितलं राजकन्या भूत आहे, भूत बोलतंय, त्यामुळे ठीक आहे मी ठेवायला तयार आहे, पण तू गेल्याचं आम्हाला कसं समजेल, खात्री कशी पटेल. त्या भूताने म्हटलं की काहीच अवघड नाही, मी इथून जेव्हा निघून जाईन त्यावेळेला जवळच असलेलं जे वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडावरची सर्वात उंच जी फांदी आहे तिचं टोक मोडून मी खाली टाकेन, खाली मोडून पडेल तेव्हा समजायचं की मी निघून गेलो. आणि मग रामानुजाचार्यांनी त्या राजकन्याच्या मस्तकावर आपले चरण ठेवले आणि तात्काळ त्या भूताने ते शरीर सोडलं आणि ती फांदी मोडून पडली. आणि हे सगळं सर्वजण पाहतायत. राजाला जेव्हा समजलं की खरोखरच भूत निघून गेलंय, तेव्हा तो अत्यंत हर्षित झाला, लगेच उठून तो खाली आला, रामानुजाचार्यांचे चरण तो पकडला आणि म्हणाला की मी फार भाग्यवान आहे की तुमच्यासारखे भक्त या माझ्या राज्यामध्ये आहेत, म्हणून त्यांनी त्यांची पाद्यपूजा केली. हे सगळं बघून यादव प्रकाश तर एकदम त्यांचा सर्व अहंकाराचा चक्काचूर झाला. आणि मग हळूहळू ही बातमी सर्व राज्यभर पसरली आणि सगळ्यांच्या मुखामध्ये केवळ एकच नाव, रामानुजाचार्य. यांच्यामुळे हे भूत निघून गेलं, हे मोठे महान भक्त आहेत. आणि यादव प्रकाशांचं नाव मात्र पूर्णपणे खाली आलं. आणि मग हे सर्व काही मात्र सहन होत नव्हतं यादव प्रकाशांना. शेवटी जेव्हा शाळेत आले त्यावेळेला त्यांचे पुन्हा मतभेद हे नेहमीप्रमाणे चालूच राहिले. आणि आता एक शेवटचा सामना झाला. एकदा यादव प्रकाश नेहमीप्रमाणे दोन जे महत्वाचे मायावाद्यांचे श्लोक आहेत, सर्व खल्विदम ब्रह्म हा एक सगळ्यात महत्वाचा त्यांचा श्लोक आहे, म्हणजे सर्व काही तुम्ही जे पाहाल ते सर्व काही ब्रह्म आहे. तुम्ही ब्रह्म, मी ब्रह्म, हे ब्रह्म, ते ब्रह्म, सर्व काही ब्रह्म आहे या प्रकारे. आणि दुसरं जे तत्वज्ञान आहे, नेह नानास्ती किंचन नान अस्ति, या जगामध्ये काहीच विविधता नाही, या जगामध्ये काहीच नाही आहे, सर्व काही शून्यवाद आहे, सर्व काही शून्य आहे, तिथे कशालाच काही महत्व नाही, या प्रकारे हे दुसरं तत्वज्ञान. आणि हे त्यांची घोषवाक्य आहेत मायावाद्यांची, की या जगामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि आपण सर्वजण ब्रह्मा आहोत. आणि ह्याचं विश्लेषण करून यादव प्रकाशांनी सांगितलं, सर्व खल्विदम ब्रह्म म्हणजे सर्व काही ब्रह्मच आहे, मी ब्रह्म, तुम्ही ब्रह्म, सर्व काही ब्रह्म, आणि नेह नानास्ति किंचन, या जगात काहीच नाही. तेव्हा सांगितलं त्या सगळ्यांनी त्यांचं जे शास्त्राचं ज्ञान आहे ह्याच्यावर सर्व विद्यार्थी अगदी सर्वजण भारावून गेले, म्हणायला लागले किती विद्वान पंडित आहेत आपले गुरु, आणि असं म्हणून त्यांची भावा करू लागले. पण रामानुजाचार्य मात्र आतून खिन्न होते आणि शेवटी न रावण ते म्हणाले की गुरुजी मी यावर काही बोलू का. आता यादव प्रकाशांना माहित होत काय होणार आहे. ते म्हणाले की हे पा, तुम्ही म्हणताय सर्व खल्विदम ब्रह्म, सर्व काही ब्रह्मच आहे, तुम्ही ब्रह्म, आम्ही ब्रह्म वगैरे वगैरे, पण खऱ्या अर्थानं बघितलं तर याचा अर्थ असा नाही आहे. याचा अर्थ असा आहे, सर्व जी ब्रह्मांड आहेत ही भगवंतांपासून येतात, त्यामुळं ह्या सर्व भगवंतांच्या शक्ती आहेत. मग एक प्रकारे जर बघितलं तर या भगवंतांच्या शक्ती असल्यामुळं भगवंतच त्याचं संरक्षण करतायत, भगवंतच त्याची निर्मिती करतायत, भगवंत त्याचा संहार करतायत आणि भगवंत त्याचं रक्षण करतायत, पालन करतायत. त्यामुळं असं जर पाहिलं आपण तर मग सर्व काही भगवंतच आहेत, भगवंतांची शक्ती आणि भगवंत. मग वास्तविक बघितलं सर्व काही त्यांची विस्तारित शक्ती आहे, म्हणून ते त्यांच्यापासून अभिन्न आहे, हा याचा अर्थ आहे सर्व खल्विदम ब्रह्म. आणि मग दुसऱ्या याचं म्हणाले नेह नानास्ति किंचन, की या ठिकाणी काही विविधता नाही आहे, वैविध्य असं या जगामध्ये काही नाही. मग ते म्हणाले तसं नाही, याचा खरा अर्थ असा आहे की सर्व ज्या काही विविधता या जगामध्ये दिसत आहे, इतकं वैविध्य दिसतं, हे सर्व काही त्यांच्या एकट्यावर आधारित आहे, त्या भगवंतावर. आणि त्याला त्यांनी उदाहरण दिलं, म्हणाले जसं मण्या असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मण्या आहेत आणि या एकाच धागेने बांधल्या जातात पण आणि एक माळ तयार होते, परंतु प्रत्येक मण्यांचं अस्तित्व वेगवेगळं आहे, सगळ्यात काही एक नाहीये. तर तशी विविधता या जगामध्ये दिसते ती सर्व काही भगवंतांशी संबंधित आहे. नेह नानास्ति किंचन, तर हे भगवंतांपासून अभिन्न आहे, ही विविधता भगवंतांमध्येच आहे आणि भगवंतांशी संबंधितच आहे. प्रत्येकाला व्यक्तिगत असं एक अस्तित्व आहे, तर याचा अर्थ असा होतो म्हणून काहीच भगवंतांपासून विविध वेगळं नाहीये. आणि वेगळं नसताना विविधता असूनही सर्व काही एकच आहे, एकच भगवंतांची शक्ती आहे, हा याचा अर्थ होतो. आणि मग हे ऐकल्यावर सर्वजण अगदी रामानुजाचार्यांचं इतकं सुंदर वाक्य ऐकून त्यांना यांच्या पांडित्यावर आणखीनच सर्व विद्यार्थ्यांना गर्व झाला. पण यादव प्रकाश मात्र पूर्णपणे त्यांचा पराभूत झाला या ठिकाणी. आणि मग ते म्हणाले की हे पा, तुला एवढं सगळं काही शास्त्रांचं समजतं आणि जर मी शास्त्रावर दिलेलं भाष्य विश्लेषण जर तुला पटत नसेल तर तू या शाळेमध्ये येऊ नको, तू आता इथून निघून जा. मी जे काही सांगणार आहे ते माझ्या पुरतं राहू दे. मी जे सगळं सांगतो या सगळ्यांना पटतंय, त्यामुळे माझ्या शास्त्रांच्या या विचारांवर तू काही वेगळं बोलायची आवश्यकता नाही. तुला जर पटत नसेल तर तू निघून जा. जसं आजकाल लोक म्हणतात कित्येक वेळेला, आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे जगामध्ये, नवीन एक अशी लहर आलेली आहे की लोक काय म्हणतात की आपण जेव्हा प्रचार करतो की हे बघा हे भौतिक जग असं आहे, आध्यात्मिक जग असं आहे, आपली आपली शाश्वत स्थिती अशी आहे, आपण भगवंतांची भक्ती केली पाहिजे, मग ते पाठ काढण्यासाठी म्हणतात हो हो किती चांगलं तत्वज्ञान आहे तुमचं. आणि मला हे पाहून फार आनंद होतो की तुम्ही जे काही बोलता तसे वागता, त्यामुळं तुम्ही जे काही करता आहात हे बघूनच मला आनंद होतो. म्हणजे तुम्ही माझं मला मला सोडून द्या, तुम्ही माझ्यापर्यंत येऊ नका, तुम्ही जे काय करता हे बघूनच मला आनंद होतो, मला तुम्ही बदलण्यासाठी सांगू नका. या प्रकारे की माझं जे काय मला बोलायचं आहे ना, माझं तत्वज्ञान हे माझ्या पुरतं मला आनंद करता, मी राहू द्या. तुम्हाला आवडत नसेल तुम्ही निघून जा इथून. अरे भक्त काय बोलणार त्याच्यासमोर. अगदी चांगल्या रीतीने कोणी जर वाद घातला, जसं आपले कुरुक्षेत्र ब्रह्म जयदत्त महाराज म्हणायचे, कोणी जर वाद घातला तर त्याला पराभूत करणं, त्याला पटवून सांगणं वगैरे सगळं सोपं आहे. पण एखाद्याने वाद जर घातला नाही आणि तो म्हणाला हो तुम्ही करताय फार चांगला आहे, आणि मग आम्ही करतोय फार चांगलं आहे, मग त्याला काहीच आम्ही प्रचार करू शकत नाही, कारण तो आपल्या मताशी पूर्णपणे ठासून राहा आणि मुखानं मात्र गोड बोलतो, पण त्याला सांगण्यासाठी काय अर्थ नाही. अशा प्रकारे यादव प्रकाश बोलले. पण आसून मात्र भयानक धडपडाट क्रोध यादव प्रकाशांना होता की हा रामानुजन त्याच्यामुळं माझी सगळी प्रतिष्ठा सर्व काही या राज्यामध्ये संपुष्टात आलेली आहे. म्हणून पर्याय एक एक ते अशा प्रकारे काढत होते. तिकडे रामानुजाचार्य घरी आले, आता अध्ययन नाही, घरीच बसून शास्त्रांचं अध्ययन करायचं. मग त्यांनी विचार केला की आता दुसरा मार्ग नाही आहे, मला घरीच राहावं लागेल, मला घरीच बसून अध्ययन करावं लागेल. आणि तसं त्यांनी अध्ययनाला सुरुवातही केली. आणि एक दिवस त्यांच्या घरी भगवंतांचे महान भक्त कांचीपूर्ण आले. मागच्या वेळेला थोडासा उल्लेख कांचीपूर्णांचा आला होता. हे कांचीपूर्ण हे कांचीपुरम मध्ये जे भगवंतांचं मंदिर आहे, वरदराज भगवान त्यांचे ते पुजारी होते. त्यांची अत्यंत तन्मयतेने सेवा करायचे आणि इतकं भगवंतांशी त्यांचं जवळीक होता, इतका जवळीक होता की ते भगवंतांशी प्रत्यक्ष बोलायचे. रोज भगवंतांना पंख्याने वारा घालत असत. ज्या वेळेला कडक उन्हाळा असायचा त्यावेळेला त्या पंख्याला पाणी लावून भगवंतांना हवा घालायचे आणि असं पंख्याने वारा घालताना भगवंतांशी बोलायचे, प्रत्यक्ष भगवंतांच्याशी बोलायचे. आजही कांचीपुरम मध्ये वरदराज भगवान आहेत, अतिशय सुंदर विग्रह आहेत आणि कांचीपूर्ण ते त्यांची सेवा करायचे. आपल्या कित्येक भक्तांनी तो पंखा मागून घेऊन भगवंतांची अशी सेवा केली. पुजाऱ्यांना थोडं पटवलं. तर या प्रकारे भगवान त्यांच्याशी त्यांच्याबरोबर प्रसन्न राहायचे आणि नेहमी बोलायचे. पण गावामध्ये हे स्वतः एक अतिशय निर्मळ हृदयाचे भगवंतांचे एक विशुद्ध भक्त म्हणून यांची ख्याती होती. आणि एवढंच नाही, चांगले सुस्वभावी, प्रामाणिक, अतिशय नम्र असं असून भगवंतांची इतकी सुंदर सेवा ते करायचे ते बघूनच त्यांची जी पवित्रता होती, त्यांचं जे पावित्र्य होतं ते पाहून ब्राह्मण देखील त्यांना त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचे. जन्माने मात्र हे शूद्र होते पण भक्तीनं सर्वात श्रेष्ठ होते. म्हणून जन्म वगैरे भक्तीसाठी फार महत्वाचा नाही आहे. कोणत्याही योनीमध्ये कशाही प्रकारे आपण जन्मलो असलो तरी सुद्धा भक्तीमध्ये मात्र भगवान कशाचीही ताळमेळ करत नाही. त्यांच्या केवळ भक्तीशी भगवंतांचा संबंध असतो. म्हणून म्हणतात भागवतामध्ये श्लोक आहे ज्यामध्ये म्हणतात की कुब्जेचा काय जन्म होता, कुब्जेचं काय सौंदर्य होत. गजेंद्राचा काय जन्म होता? हनुमान. त्याचं पण कुळ काय? तर पण हे भगवंतांचे महान भक्त झाले, त्यांनी भगवंतांना प्रसन्न केलं. तर या प्रकारे कांचीपूर्ण हे भगवंतांचे असे महान भक्त होते. आणि भगवंतांना सेवेमध्ये कधी कशाही प्रकारे कुठल्याही प्रकारे ते अशा प्रकारे कमीपणा ठेवत नव्हते, नेहमी पूर्ण भावनेनं. तर भगवंतांचे अर्चा विग्रह आहेत, त्यांची सेवा इतकी जवळीक आहे. श्रील प्रभुपाद नेहमी म्हणायचे, पुजारी जे काय आहेत ते भगवंतांच्या अगदी समीप आहेत, कारण त्यांचा नेहमी भगवंतांशी संबंध असतो. आणि भगवंतांची प्रत्यक्ष सेवा, अगदी प्रत्येक फूल भगवंतांना अर्पण करायचं असतं, त्यावेळेला ती पूर्ण भावना त्याबरोबर जाते. म्हणून कित्येक वेळेला एक कर्तव्य म्हणून आपण करतो, पण ही महान सेवा आहे. भगवान केवळ एक सुई घेणं, दोरा ववणं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक फूल होत बसणं, त्या प्रत्येक फुलाबरोबर आपली भावना जाते आणि अशा प्रकारे माळ गुंफून ती भगवंतांना अर्पण होते. तर या प्रकारे भगवंती सेवा स्वीकार करतायत. आणि यापेक्षा आणखीन सुंदर सेवा भगवंतांची जवळीक साधना अशी कुठलीच नाहीये जेवढी अर्चा विग्रहांची सेवा आहे. यामध्ये अनेक विविधता आहेत. त्याच्यावर आपण हार बनवू शकतो, भगवंतांना सुंदर भोग बनवू शकतो, त्याचबरोबर भगवंतांची आरती. इतकंच नव्हे तर आरती पाहणं देखील तेवढंच फळदायक सांगितलेलं आहे जेवढं आरती करतो आपण. तर म्हणून भगवंतांची आरती जेव्हा चालते त्यावेळेला आरती पाहणं देखील तेवढंच फळ आपल्याला प्रदान करतं. प्रत्येक वस्तू, अगरबत्ती, पंचारती, रुमाल, पाणी, अर्घ्य, चामर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा केवळ पाहिल्यानं आपल्याला सर्व काही फळ मिळतं. अशा प्रकारे भगवंतांच्या संबंधित अशी सेवा कांची पूर्ण करायचे. आणि एक दिवस ते रामानुजाचार्यांच्या घरी आले आणि रामानुजाचार्यांनी त्यांचं अगदी विशेष आदरातिथ्य केलं, चांगला पाहुणचार केला, त्यांना घरी बसवलं, आसन दिलं, त्यांचे चरण धुतले, पाद प्रक्षालन केलं आणि त्यांच्याशी सुंदर गोड बोलू लागले आणि म्हणाले की हे कांचीपूर्ण, अगदी सुंदर त्यांच्या दोघांमध्ये संवाद आहे. हे कांचीपूर्ण इतके महान भक्त होते की रस्त्यामध्ये कधी कधी चालता चालता थांबायचे आणि स्तब्ध अचानक हसायचे. आणि लोकांना, निश्चितच लोकांना माहित होतं की भगवंत त्यांच्याशी आता बोलतायत. आणि लोकांचा समज नव्हे तर विश्वास होता की त्यांच्या मुखातून जे काही येत आहे, कोणाला काही आज्ञा, कोणाला काही सांगायचं असेल तर भगवान प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून बोलत होते. आणि लोकांचा विश्वास होता की कांचीपूर्ण काही आपल्याला सांगितले तर साक्षात वरदराजाने त्यांच्या मुखातून आपल्याला आज्ञा दिलेली आहे. इतके महान भक्त होते. आणि रामानुजाचार्यांनी त्यांची सेवा केली आणि ते म्हणाले की मला आता आज्ञा द्या, तुमच्याकडून विशेष अशा आज्ञांची मी अपेक्षा करतो. कारण तुम्हाला माहिती आहे मी आत्ताच शाळेतून बाहेर निघालेलो आहे, मला कोणता गुरु नाही, त्यामुळे तुमच्याहून महान असा गुरु मला कुठे मिळेल जगामध्ये. त्यामुळं आज तुम्ही या ठिकाणी आलात, आपलं येणंच मुळे वरदराजांची असीम कृपा आहे माझ्यावर, त्यामुळं त्यांनीच तुम्हाला विशेष करून माझ्यासाठी आज या ठिकाणी पाठवलेलं आहे, तुम्ही मला मार्गदर्शन करा. आणि ते म्हणाले की मला शाळेतून निघाल्याचा पश्चाताप अजिबात होत नाही, कारण मला आता समजलेलं आहे की वरदराजांनी माझ्यावर कशी कृपा केलेली आहे, तुम्हाला प्रत्यक्षात त्यांनी पाठवलेलं आहे आणि आता तुम्हीच माझे गुरु आहात, तर कृपया मला शिष्य म्हणून स्वीकार करा. तेव्हा कांचीपूर्ण अत्यंत नम्र स्वभाव, भक्त कधीच स्वतःला अहंकारी समजत नाही की मी पात्र आहे, मी सगळ्यासाठी योग्य आहे, मी जे काय करतो हे भगवंताना नेहमी आवडतं, या प्रकारे भक्त कधी बोलत नसतो, भक्त नेहमी नम्र राहतो. गौर किशोरदास बाबाजी महाराज त्यांच्याकडे जेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर गेले, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर इतके अगाढ पंडित बुद्धिमान इतके विद्वान होते, 7व्या वर्षी त्यांनी संपूर्ण भगवद्गीता पाठ केली होती, 700 श्लोक पूर्ण येत होते. तर इतके आणि त्यावेळेला जे कोणी प्रभुपाद सांगतात त्यांचा हात धरणारे असे कोणीच नव्हते जगामध्ये. आणि असे मोठे विद्वान वडिलांच्या केवळ आज्ञेनं ते गौर किशोरदास बाबाजी महाराज यांच्याकडे गेले आणि हे मात्र पूर्णपणे अनपढ पण भगवंतांचे महान भक्त वैरागी त्यांच्याकडे जाऊन म्हणाले कृपया मला शिष्य म्हणून स्वीकार करा. गौर किशोर बाबाजी महाराज थट्टेनं हसले, म्हणाले तुम्ही थट्टा करताय माझी, म्हणाले तुम्ही तर मोठे पंडित आहात, माझ्यासारख्याकडे काय तुम्ही येता. म्हणून ते म्हणाले नाही नाही मी तुम्हाला भिक्षा नाही देणार, तुम्ही परत जा. भक्तिजयंतांनी विनंती केली पण नाही ऐकलं, ते परत आले. त्या भक्तिविनोद ठाकूरांना ते सांगितले की असं असं ते स्वीकार करायला तयार नाही. म्हणाले ते जर त्यांनी जर तुझा स्वीकार केला नाही तर तू जिवंतच कसा राहतोस, तुला आत्ताच गेलं पाहिजे, तुला आत्ताच मेलं पाहिजे, त्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा काय अर्थ तरी काय, असं म्हणून ते पुन्हा परत गेले आणि मग सांगितलं, विनंती केली. म्हणाले तुम्ही जर मला स्वीकार नाही केलात तर मी इथं हलणार नाही, आणि जर नाहीच म्हणालात तर मी आत्ताच माझ्या जीवनाचा अंत करेन. आणि मग त्यांची दृढ त्यांचा दृढ निश्चय पाहून आणि खरोखर भक्तिदान सरस्वती ठाकूर हे तेवढ्या पात्रतेचे होते आणि गौर किशोर बाबाजी महाराजही तेवढ्या पात्रतेचे होते. आणि अशा प्रकारे दोघांचा जो संवाद आहे त्यामध्ये गौर किशोरदास बाबाजी महाराजांनी इतके विद्वान असून देखील त्यांची नम्रता त्यांनी स्वीकार केली आणि मग त्यांना दीक्षा दिली. तर असं कांचीपूर्ण यांच्यासमोर रामानुजाचार्य यांचा संवाद झाला. कांचीपूर्ण नम्रतेने म्हणाले हे बघ बाबा, तू तर मोठा ब्राह्मण कुटुंबातला, मी तर एक शूद्र आहे, माझ्याकडे शास्त्राचं अजिबात ज्ञान नाही, तू तर मोठा पंडित आहेस, शास्त्रांवर भाष्य लिहितोस, त्यामुळे मी कसा काय तुझा स्वीकार करणार, लोक हसतील. त्यामुळे नाही नाही हे कधी होणार नाही. त्यामुळे रामानुजाचार्य म्हणाले की नाही मला मात्र, हा कांचीपूर्ण म्हणाले तुम्ही ब्राह्मण आहात, ब्राह्मण हे समाजाचे स्वामी आहेत, त्यामुळे तुम्ही माझे स्वामी आहात, मी तर एक शूद्र आहे, त्यामुळे मी तुमचा दास आहे. रामानुजाचार्य म्हणाले नाही 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 आपणच खरे ज्ञानी आहात, शास्त्रांचं ज्ञान जरी पांडित्य आपण मिळवलं, शास्त्रांचं ज्ञान मिळवलं, पण त्याने जर व्यक्ती नम्र होत नसेल, त्याने जर व्यक्ती भगवंतांचा भक्त होत नसेल, न होता तो केवळ अहंकारी होतो, कारण ते पांडित्य त्याला अहंकाराकडेच नेतं. मग अशा पांडित्याचा अशा शास्त्र अध्ययनाचा काय लाभ, त्याच्याऐवजी जर भगवंतांची भक्ती ही श्रेष्ठ आहे आणि मला माहिती आहे तुमची भक्ती कशी आहे, तुम्ही किती वरदराजांचे प्रिय शिष्य आहात, कशा प्रकारे तुम्ही भगवंतांची सेवा करता आणि भगवंत कशा रीतीनं तुमच्यावर प्रसन्न आहेत हे मला माहिती आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं शास्त्रांचं मर्म तुम्ही जाणलेलं आहे, म्हणून आता मला दुसरा पर्याय नाही, असं बोलून रामानुजाचार्य सरळ त्यांच्या चरणावर, त्यांच्या समर्पित भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित असलेल्या चरणावर पडतात आणि म्हणतात आता माझा स्वीकार करा. तेव्हा कांचीपूर्ण त्यांची ती महान भक्ती पाहून अतिशय प्रसन्न होतात आणि त्या परिपूर्ण हृदयानं अलगदपणे आपल्या हाताने रामानुजाचार्यांना उचलतात आणि म्हणतात की आजपासून तू रोज वरदराजांना एक कळशीभर पाणी घेऊन यायचं त्यांच्या पूजेसाठी. आता ही सेवा पहिली शिष्याला मिळालेली. आणि म्हणाले असं जर तू करत राहिलास तर वरदराज भगवान हे स्वतः तुला मार्गदर्शन करतील आणि तुझे जे काही प्रश्न आहेत, तुझे जे काही संशय आहेत आणि तुला जे काय हवंय, तुझी जी काही इच्छा आहे ती सर्व काही वरदराज पूर्ण करतील. किती सधाड असे वचन आहेत पहा. ते म्हणाले नाही मी तुझा गुरु झालो आता, नाही माझा काहीच अधिकार नाहीये. तर गुरु या प्रकारे असतात. गुरु हे केवळ एक लोकात नेहमी सांगायचे ट्रान्सपरंट वाया मीडिया. गुरु कधीही शिष्य आणि भगवान त्यांच्या मध्ये येत नाही. स्वतः सर्व काही शिष्याकडून आपला आदर सत्कार आपली पूजा सर्व काही गुरु नाही स्वीकार करत. तर गुरु जसं आहे तसं भगवंतांकडे पाठवतात. तसं हे म्हणाले ही सेवा तू करत राह, त्याने तुला समजेल आणि त्याने तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील की तुला गुरु मिळावा सर्व काही ज्या काही इच्छा आहेत सगळ्या पूर्ण होतील. पण तू आजपासून ही सेवा सुरू कर. या प्रकारे त्याने आज्ञा दिली. आणि एवढे मोठे पंडित यादव प्रकाशांना हरवणारे रामानुजाचार्य त्या दिवसापासून रोज सकाळी मागच्या कथेमध्ये आम्ही पाहिलं की एका जंगलामध्येच कांचीपुरमच्या जवळच एका ठिकाणी विहीर होती. तिथपर्यंत भगवंतांनी स्वतः शिकारी वेश घेऊन त्यांना तिथे जाणून सोडलं होतं. त्या विहिरीतून रोज एक कळशीभर जल रामानुजाचार्य घेऊन वरदराज भगवंतांपर्यंत यायचे. अशा प्रकारे रामानुजाचार्यांनी नम्रपणे ही सेवा कित्येक वर्ष केली. आणि मग पुढे काय होतं आपण नंतर बघू. हरे कृष्ण. तर आज भक्तांनी विनंती केली आजपासून गौरपौर्णिमा उत्सव सुरू झालेला आहे आपला. तर उद्या जितके शक्य आहे तितक्या सगळ्यांनी उद्या संध्याकाळी आज अनाउन्समेंट होईल किती वाजता वगैरे कुठे काय सगळं काही. तर हरिनामला यायचंय. भगवान श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांना हरिनाम संकीर्तन अतिशय प्रिय आहे. कलियुगाचा हा एकमेव असा मार्ग सांगण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू आले. तर उद्या अगदी सुंदर आजपर्यंत श्री गोविंदधाम निगडी इस्कॉनच्या इतिहासामध्ये झाली नसलेली अशी शोभायात्रा आपण उद्या काढणार आहोत. आणि शक्यतो प्रत्येकाला विनंती आहे ज्यांच्याकडे धोती कुर्ता आहे कृपया स्वच्छ धुवा आजच सुंदरपणे परिधान करा. श्रील प्रभुपाद 1967 सालची गोष्ट आहे. 68 69 सालची. तमालकृष्ण महाराज हे ज्या वेळेला पहिल्यांदा प्रभुपादांना भेटले आणि नंतर प्रभुपादांनी त्यांना आज्ञा दिली रोज हरिनाम संकीर्तन झालं पाहिजे. त्यावेळेला सर्वंट ऑफ दि सर्वंट हे आपल्या पुस्तकामध्ये तमालकृष्ण महाराज लिहितात की कशा प्रकारे आम्ही हरिनाम करायचं आणि किती तास 8-8 तास हॉलिवूडच्या समोर वेगवेगळ्या चौकामध्ये 8 तास दिवसभर हरिनाम करायचे आणि कित्येक भक्त जेव्हा मृदंग वाजवायचे तेव्हा त्यांचे हात फुटायचे रक्त बुंबाळ व्हायचे हात. विष्णुजन महाराज एकटे जात राहायचे 8 तास. इतकं सुंदर हरिनाम त्यावेळेला व्हायचं. आणि तमालकृष्ण महाराज प्रत्येकांना व्यवस्थितपणे कसं हरिनाम झालं पाहिजे हे नेहमी सांगत असत. इस्कॉनची एक छाप पडली पाहिजे तशा प्रकारे. आणि ते सांगतात की सगळ्यांना एक प्रकारचे कपडे प्रत्येकांच्या अगदी वरची बटणापासून सगळं व्यवस्थित लावलेली शिखा वगैरे व्यवस्थित ज्यांना मुंडन व्यवस्थित केलं त्यांनी मुंडन व्यवस्थित केलेलं आणि तिलक अगदी व्यवस्थितपणे लावलेला कंठीमाळ दिसण्यासारखी पायामध्ये शूज कारण तिकडे ठीक आहे आपल्या इकडे चालू चप्पल. अशा प्रकारे व्यवस्थितपणे ओळीमध्ये सगळ्यांना उभं करायचे. आणि सॅन फ्रान्सिस्को मध्ये पहिल्यांदा सुरू केलं त्यांनी त्यानंतर लॉस एंजलिस मध्ये अतिशय सुंदर. आणि प्रभुपादांना जेव्हा त्यांनी पाहिलं प्रभुपादांना जेव्हा बातमी कळाली इतक्या सुंदर रीत्या हरिनाम यांनी अरेंज केलेलं आहे व्यवस्थितपणे सगळं काही हरिनाम चाललेलं आहे हे ऐकूनच प्रभुपादांना खूप आनंद झाला. ते म्हणाले तमालकृष्ण महाराजांना की आजपासून तू इथे हरिनाम संकीर्तन सुरू केलेलं आहेस, आता युरोपमध्ये जा आणि तिथेही असं हरिनाम संकीर्तन सुरू कर. म्हणून त्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पाठवलं की कसं हरिनाम आपण केलं पाहिजे हे शिकवण्यासाठी. म्हणून सगळ्यांना उद्या विनंती आहे, जेवढे काही करताल वगैरे आपल्याकडे आहे तिथे सगळेजण दोन सच्चे करतील आपले सगळे भक्त, ज्यांना कोणाला वेळ आहे त्यांनी या. आणि ज्यांच्याकडे धोती कुर्ता आहे कृपया धोती कुर्ता घाला, नसेल तर पॅन्ट शर्ट पण व्यवस्थितपणे, तिलक आणि सर्वजण एका सुंदर ओळीमध्ये, आणि पालखी असेल राधाप्रसाद प्रभू आणि त्यांचे सर्व समूह सुंदर पालखी बनवत आहे, आणि अशी सजवलेली पालखी आपण, जास्त काही नाही केवळ 2.5 किलोमीटरचं अंतर आहे, तर आपण ही शोभायात्रा केवळ भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, हे हरिनाम उद्या पहिल्यांदा या प्रकारे होणार आहे. तर कोणी चुकू नका, सर्वजण कृपया या, जो कोणी चुकवेल त्याला चैतन्य महाप्रभूंची आणि नित्यानंद प्रभूंची कृपा अजिबात मिळणार नाही. त्यामुळे सर्व काही जे काय असेल लाटपा लवकर लवकर, आणि उद्या या. उद्यापासून हा गौर पौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी सुरुवात होतोय, उद्या परवा आणि रविवार असे तिन्ही दिवस रोज सकाळ संध्याकाळ या ठिकाणी कार्यक्रम आहे. तर चुकू नका. आता आणखीन डिटेल अनाउन्समेंट सगळी काही या ठिकाणी होईल, तर ती अगदी काळजीपूर्वक ऐका, आणि त्याप्रकारे ज्या काही सेवा असेल त्या सेवेमध्ये सर्वजण सहभागी व्हा. हरे कृष्णा. सचिसूत अष्टकम म्हणा अशी विनंती आहे. काय करायचं, किती जण हो म्हणतात किती जण नाही म्हणतात. अरे बरं, आपण अनाउन्समेंटच्या आधीच म्हणू लवकर लवकर सगळ्यांना मिळेल का आहे. श्री प्रभुपाद की, श्रीपाद रामानुजाचार्य की, वरदराज भगवान की, श्री गौर निताय की. हे संस्कृत अष्टक आहे, श्री सार्वभौम भट्टाचार्य यांनी लिहिलेलं आहे. चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचं, त्यांच्या कार्यांचं, त्यांच्या गुणांचं वर्णन करतं. अतिशय सुंदर असं एक अष्टक आहे, सर्वजण अगदी उत्साहाने म्हणाले. त्याचा अर्थ जो काही आहे आपण शनिवारी बघूया. नव गौरवरम नव पुष्पशरम नव भावधरम नव लास्य परम
नव हेमवरं प्रणामामि सर्वे.
सच्छुभ प्रेममयं प्रणामामि सचे सुता गौरवरम्
Thank you.
नंदसुतं धरणी सुचित्रं भव भावोचितं तनुजानतिकं निज वासयुतं प्रणमामि सचिच्युत गौरवरम् तनुजानतिकं निज वासयुतं प्रणमामि सचिच्युत अरुणं नयनं शरणं वसनं मदने कलितं स्वकनामधरम् मदने कलितं स्वकनामधरम् गुरुते सुरतां जगता जीवनं प्रणमामि सचिसुत गौरवरम् नव गौरवरम् नव पुष्पतरम् नव भावधरम् नव लास्यपरम् नव हास्यकरम् नव प्रेमवरम् प्रणमामि सचिकृत गौरवरम् 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 श्री सचिकृताष्टकम् की जय।